आज चे दैनिक सुभक्ती परबोल 15 ऑक्टोबर प्रार्थनेची योजना करा. तुम्ही माझ्या मध्ये राहिलात व माझी वचने तुम्हा मध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. माझा आनंद तुमच्यामध्ये वसावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. योहान 15 अध्याय वचन 7 ते 8 आणि वचन 11. प्रार्थना या गोष्टीची जाणीव ठेवून करा की आपल्या प्रार्थनांच्या उत्तर स्वरूपात आपण जे फळ देतो त्याद्वारे देवाचा गौरव होतो. येशू बरोबर फळदायक सहभागीतेत असलेल्या आनंदाचा शोध घेते, पण तरी देवाची मुले आनंद देणाऱ्या या फलदायी प्रार्थनेच्या अखंडित सवयी विकसित करण्यात वारंवार का अपयशी ठरतात. जर मी अतिशहानपण दाखवण्याची चूक करत नसेल तर याची पुष्कळ कारणे असू शकतात, आणि त्यापैकी एक म्हणजे आपल्याला प्रार्थना करण्यात रस नसतो असे नाही तर आपण तिची योजना करत नाही. जर तुम्हाला 4 आठवड्यांची सुट्टी घ्यायची असेल तर तुम्ही एक दिवस सकाळी सकाळी उठून असे म्हणत नाही, चला आज ऑफिसला जाऊया. त्यासाठी तुमची तयारी नसते, तुम्हाला कुठे जायचे हे कळणार नाही, काहीही नियोजन केलेले नसते. पण आपल्यापैकी बरेच लोक प्रार्थनेला असे समजतात. आपण प्रत्येक दिवशी उठतो आणि आपल्या लक्षात येते की अरे, आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग प्रार्थनेची ठराविक वेळ असायला पाहिजे. परंतु प्रार्थना कशाविषयी करावी यावर आपल्याकडे विषयच नसतो. कुठून सुरुवात करावी हे आपल्याला माहीत नसते, कोणतीही योजना केलेली नसते, ठराविक वेळ नाही, ठराविक ठिकाण नाही, कुठलाही क्रम नाही. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जेथे योग्य योजना असते तेथे प्रार्थना ही खोल अंतकरणात उत्स्फूर्त अशा अनुभवांचा एक अद्भुत प्रवाह बनते. जिथे योग्य योजना नसते तेथे त्याच जुन्या पुनरावृत्ती असतात. जर तुम्ही सुट्ट्यांचा आनंद कुठे आणि कसा घ्यावा याची योग्य योजनाच केली नाही तर तुम्ही कदाचित घरी राहून टीव्ही पाहत बसाल. आध्यात्मिक जीवनाच्या ह्या अशा स्वाभाविक आणि अनियोजित सरावामुळे संजीवनाचा स्तर अधिक खालच्या पातळीवर जातो. आम्हाला नेमून दिलेली धाव धावायची आहे आणि एक युद्ध जिंकायचे आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेच्या जीवनात एक नवे परिवर्तन घडवून आणायचे असेल तर तुम्हाला ते परिवर्तन मूर्त स्वरूपात पाहण्यासाठी तशी योजनाही करणे आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला सोप्या भाषेत उत्तेजन देतो. आपण आजच आपला प्राधान्यक्रम आणि त्या क्रमाशी प्रार्थनेची सांगड कशी बसते यावर पुनर्विचार करण्यासाठी वेळ काढूया. आपण काही नवनवीन संकल्प करू, देवाच्या सामर्थ्याने काही नवे पराक्रम करण्याचा प्रयत्न करू, एक ठराविक वेळ साध्य करू, एक ठिकाण ठरवू. मार्गदर्शनासाठी पवित्र शास्त्राचा एक भाग निवडा. स्वतःवर व्यस्त दिवसांची जुलमी हुकूमत चालू देऊन कामाच्या दडपणाखाली येऊ नका. आम्हा सर्वांना आपली दिनचर्या सुधारण्याची गरज आहे. आजचा हा दिवस तो दिवस बनू द्या जेव्हा तुम्ही प्रार्थनेच्या नित्यक्रमाकडे वळलात, जेणेकरून देवाचा गौरव व्हावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.